नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताची सांस्कृतिक एकता संविधानातून राजकीय एकतेत परिवर्तित, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राची ईव्हीची राष्ट्रीय राजधानी होण्याकडे वाटचाल. ईव्हीवर 6% कराचा निर्णय रद्द. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड. जीएसटी अभय योजना 2024 30 जूनपर्यंत मुदतवाढ. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंची आतापर्यंत 14 सुवर्णसह 36 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. भारताची सांस्कृतिक एकता संविधानातून राजकीय एकतेत परिवर्तित करण्यात आल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत संविधान गौरव या विषयावर बोलत होते. मानवी जीवनातल्या प्रत्येक घटनेला आपलं संविधान प्रतिष्ठा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
भारताची सांस्कृतिक एकता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात घेऊन त्याला राजकीय एकतेमध्ये कसं परिवर्तित करता येईल हा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून केला आहे. आपलं जे समृद्ध राष्ट्रीय जीवन आहे त्या समृद्ध राष्ट्रीय जीवनाला रूढी आणि परंपरा छेद घालत होत्या त्यांना संपवण्याचं काम देखील याच संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं. मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला डिग्निटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणारं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
महाराष्ट्र हे इलेक्ट्रिकल ई व्हेकलची राष्ट्रीय राजधानी होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते विधान परिषदेत प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलत होते. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2030 सालापर्यंत 80-90% नवी वाहनं ही ई व्हेकल असावीत असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2030 सालापर्यंत प्रयत्नपूर्वक जर आपण नवीन वाहनं 80-90% ई व्हेकल असतील अशी परिस्थिती आणू शकलो आणि म्हणूनच आपण पॉलिसी देखील ई व्हेकल करता केलेली आहे. मोठं ई चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि सगळ्यात महत्वाचं पुणे आणि संभाजीनगर या दोन ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगचे एवढे मोठे प्रकल्प आता सुरू होत आहेत की महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकलचं नॅशनल कॅपिटल बनत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यातनं आपण प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.
30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला, त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केलं. दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. राज्यात पायाभूत सुविधांची 10 लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. शेती उद्योग ऊर्जा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यावर 7 लाख कोटी रुपये कर्ज असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत कर्ज घेण्याचं प्रमाण कमी आहे. तसंच 95% महसूल जमा झाल्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान आपल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक मुद्दे आपण उपस्थित केले होते त्यांचा उल्लेख उत्तरात झाला नाही अशी खंत दानवे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी याबाबत बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफी कुपोषण दलितांवरील अत्याचार याबद्दल उपमुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत असं नमूद केलं. महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठीचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला. प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून 4 वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी 25,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून वर्षाला किमान 1600 शिबिरं घेतली जातील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली. त्यानंतर सभागृहाच्या वतीनं बनसोडे यांचं अभिनंदन करण्यात आलं. पार गोदावरी या एकात्मिक नदीजोड प्रकल्पाचं पाणी दिंडोरी चांदवड येवला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर या दुष्काळी भागात नेण्यासाठी मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले धान्य व्यापारी अडते आणि प्रक्रियाकर्त्यांनी त्यांच्याकडचा गव्हाचा साठा येत्या 1 एप्रिलपासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. देशातली अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले चढउतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये यावर्षी झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत झालेल्या 51 सामंजस्य करारांपैकी 17 करारांना मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याअंतर्गत 3,92,56 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला कालच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. यामुळे राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 10,521 कोटी रुपये गुंतवणुकीचा अन्वी पॉवर इंडस्ट्रीजचा लिथियम सेल आणि बॅटरी निर्मितीचा प्रकल्प, 14,377 कोटी रुपये गुंतवणुकीचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आणि 4,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा जनसोल इंजिनिअरिंगचा इलेक्ट्रिक चारचाकी बनवण्याचा प्रकल्प यांचा यात समावेश आहे. हे मिळून सुमारे 12,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जीएसटी अभय योजना 2024 अंतर्गत कर भरण्यासाठी 31 मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरता 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 2017 ते 2020 या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजित राऊत यांनी केलं आहे. करदात्यांनी ठराविक मुदतीत रक्कम भरल्यास या योजनेअंतर्गत माफ केले जाईल. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे राबवली जाणार असून करदात्यांनी संबंधित पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन राऊत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत 14 सुवर्णपदकांसह एकंदर 36 पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये F13 या प्रकारात प्रतीक पाटीलनं कांस्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या F56 प्रकारात मीना पिंगाने हिने थाळीफेकमध्ये 3रं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिने भालाफेकमध्ये कांस्यपदक प्राप्त केलं. 39 पदकांसह महाराष्ट्र पदतालिकेत 5व्या स्थानावर आहे. आयपीएल 20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. गुवाहाटी इथल्या बरसापारा स्टेडियम इथं हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते तर आरोपींना दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांना जम्मू काश्मीरमधील भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर सैनिकांना गावकऱ्यांनी साश्रुनयनानं निरोप दिला. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. डॉ थोरात यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन आयएमच्या वतीनं सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताची सांस्कृतिक एकता संविधानातून राजकीय एकतेत परिवर्तित, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राची ईव्हीची राष्ट्रीय राजधानी होण्याकडे वाटचाल. ईव्हीवर 6% कराचा निर्णय रद्द. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड. जीएसटी अभय योजना 2024 ला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंची आतापर्यंत 14 सुवर्णासह 36 पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.